द्वितीय सर्ग. हनुमानाचे अशकवनात गमन आणि रावणाने सीतेला भीती दाखवणे. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर अतिशय शोभिवंत असणाऱ्या लंकेत हनुमान शिरला आणि सूक्ष्म शरीर धारण करून तो रात्रीच्या वेळी लंकानगरीत सर्वत्र फिरू लागला. सीतेचा शोध घेण्याचे कार्य करण्याची इच्छा असल्याने त्याने राजवाड्यात प्रवेश केला. तेथे सर्व ठिकाणी शोध केल्यावर सुद्धा जेव्हा हनुमानाला सीता दिसली नाही तेव्हा त्याला लंकेचे शब्द आठवले आणि मग तो त्वरेने मनोहर अशा अशोकवाटिकेत गेला. ती अशोकवाटिका कल्पवृक्षाने भरलेली होती. तेथे रत्नांच्या पायऱ्या असणाऱ्या विहिरी होत्या. नाना प्रकारचे पक्षी आणि पशु तेथे फिरत होते. ती एका सुवर्ण प्रासादाने शोभिवंत झाली होती. फळांच्या भारामुळे ज्यांच्या शाखांचे टोके खाली लवलेले होते अशा वृक्षाने ती वेढलेली होती. तेथे प्रत्येक वृक्षाच्या खाली जानकी आहे का असा शोध वायुसुताने घेतला. तेथे त्याला एक उत्तम देव मंदिर दिसले. त्याचे शिखर आकाशाला भिडलेले होते आणि त्याला रत्नजडीचे शेकडो खांब होते. ते पाहून हनुमान आश्चर्यचकित झाला. ते मंदिर ओलांडून पुन्हा पुढे काहीसे दूर गेल्यावर मारुतीला एक अशोक वृक्ष दिसला. त्या वृक्षाची पाने अतिशय घनदाट होती. त्याच्या खाली सूर्याचे ऊर येत नव्हते आणि वृक्ष सोनेरी पक्षाने भरलेला होता. त्या वृक्षाच्या मुळाशी जनककन्या सीता वीर हनुमानाला दिसले. ती राक्षसींच्या वेढ्यात असली तरी पृथ्वीवरील देवतेप्रमाणे दिसत होती. तिने एक वेणी घातली होती आणि मळके वस्त्र परिधान केले होते. कृशाने दीन अशी ती जमिनीवर पडून राम राम म्हणत शोक करीत होती. कोणी आपले रक्षण करील असे तिला वाटत नव्हते. ती उपवासाने कृश झाली असली तरीही सुंदर होती. वृक्षाच्या फांदीच्या पानामध्ये दडलेल्या कपिश्रेष्ठाने जनकनंदिनीला पाहिले. आज आपण कृतार्थ झालो, परमात्म्या श्रीरामांचे कार्य माझ्याकडूनच घडले असे त्याला वाटले. त्याचवेळी रावणाच्या अंतःपुरातून हलकलोळ येऊ लागला. हे काय असेल बरे असा विचार करीत मारुती झाडाच्या पानाआड दडून राहिला. तेव्हा तेथे स्त्रियांसमवेत बाहेर येणारा रावण त्याला दिसला. त्या रावणाला 10 तोंडे आणि 20 भुजा होत्या. काजळाच्या राशेप्रमाणे त्याचे शरीर काळे होते. त्याला पाहून मारुती विस्मित झाला आणि त्या दुष्टाचे तोंडही पाहणे टाळण्यासाठी तो पानांच्या आड लपून बसला. श्री राघवांच्या हातून मला लवकर मरण कसे बरे येईल? सीतेसाठी सुद्धा श्रीराम अद्याप येथे आले नाही. याचे काय कारण असेल बरे? असे सदा श्रीरामांचेच मनात चिंतन करणाऱ्या राक्षसराज रावणाने त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर एक स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नात श्रीरामांचा संदेश घेऊन कोणी एक वानर आला होता आणि इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा तो सूक्ष्म शरीराने झाडाच्या शेंड्यावर बसून सर्व काही पाहत होता असे त्याला दिसले होते. असे अद्भुत स्वप्न पाहिल्यावर त्याने मनात विचार केला की कदाचित हे स्वप्न सत्य होईल. तेव्हा त्या बाबतीत मी आता असे करतो की अशोकवनात जाऊन जानकीला माझ्या वाघपणाने विद्ध करून अतिशय दुःखी करतो. मग ते पाहून तो वानर श्रीरामांना निवेदन करेल. असा विचार करीत तो त्वरित सीतेच्याजवळ गेला. त्यावेळी रावणाबरोबर असणाऱ्या राक्षसींच्या नुपुरांचा आणि किंकिणीचा आवाज ऐकल्यावर सुंदर कटे असणारी सीता भ्याली आणि स्वतःला सावरून घेऊन ती अधोमुख बसली. त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि तिचे मन श्रीरामांच्या ठिकाणी लागले होते. त्यावेळी रावणाने सुद्धा सीतेला पाहून म्हटले, हे सुंदरी, मला पाहून तू उगीचच अंग सावरून बसलीस. आपल्या लहान भावासह राम वनचरांच्या मध्ये राहत आहे. कधी तो काही लोकांना दिसतो तर कधी तो दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी मी अनेक जणांना पाठवले होते, परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही सगळीकडे शोधून सुद्धा तो त्यांना दिसला नाही. जो तुझ्या बाबतीत सदा उदासीन आहे तो तुझ्या काय कामाचा? जरी तो नेहमी तुझ्याजवळ होता आणि तू त्याला सदा आलिंगन देत होतीस, तरी त्याच्या हृदयात तुझ्याविषयी प्रेम निर्माण झाले नाही. तुझ्याकडून प्राप्त झालेले सर्व भोग आणि तुझे गुण या सर्वांचा जरी तो उपभोग घेत होता, तरी त्या कृतज्ञ गुणरहित आणि अधम रामाला त्याची जाणीव नाही. तुला मी पळवून आणले, तू साध्वी स्त्री दुःखमग्न आणि शोकमग्न झालीस, तरीसुद्धा तो अद्याप इकडे येत नाही. तुझ्याविषयी त्याला प्रीती नसल्यामुळे तो कसा बरे इकडे येईल? तो संपूर्णपणे शक्तिहीन, ममताशून्य, अभिमानी, मूर्ख आणि स्वतःला पंडित समजणार आहे. हे सुंदरी, तुझ्याशी विनमुख झालेल्या त्या नरधमाशी तुला काय करायचे? या उलट मी असुरश्रेष्ठ तुझ्या ठिकाणी अतिशय आसक्त आहे तू माझा अंगीकार कर। जर तू माझा स्वीकार करशील तर तू देव, गंधर्व, नाग, यक्ष, किन्नर यांच्या स्त्रियावर अधिकार गाजवशील। रावणाचे वचन ऐकल्यावर सीतेला अतिशय क्रोध झाला। अधमुख होऊन आणि मध्ये तृण ठेवून ती म्हणाली, अरे निजा, निसंशय श्री राघवांना भ्याल्यामुळे तू खरोखर भिक्षूचं रूप धारण केलेस आणि एखादी कुत्री ज्याप्रमाणे यज्ञातून हवी घेऊन जाते त्याप्रमाणे श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही उपस्थित नसताना तू माझे अपहरण केलेस। लवकरच त्याचे फळ तुला भोगावे लागेल। ज्यावेळी रामांच्या बाणाच्या प्रहाराने तुझे शरीर विदीर्ण होऊन तू यमसदनास जाशील त्यावेळी श्रीराम हे अमानव कसे आहेत ते तुला कळेल। अरे अधम राक्षसा, समुद्राला कोरडा करून आणि समुद्रावर बाणाने सेतू बांधून लक्ष्मणासह श्रीराम तुला युद्धात ठार करण्यास येतील हे तू लवकरच पाहशील या शंका नाही। तुझे पुत्र आणि सैन्य यांच्यासह तुला ठार करून श्रीराम मला अयोध्या नगरीला घेऊन जातील। जानकीचे कठोर शब्द असणारे हे वाक्य ऐकून राक्षसांचा राजा रावण क्रुद्ध झाला आणि डोळे लाल झाले। तो सत्वर तलवार उपसून जनकराजाच्या कन्येला ठार करण्यास सिद्ध झाला। तितक्यात पतीचे हित करण्यात तत्पर असलेल्या महाराणी मंदोदरीने आपल्या पतीला अडवले आणि ती म्हणाली, या दीन आणि दुःखी भयभीत कृश अशा मानवी स्त्रीला सोडून द्या। देव, गंधर्व, नाग यांच्या अनेक सुंदर स्त्रिया आहेत आणि तारुण्यमदाने ज्यांचे डोळे धुंद झाले अशा त्या स्त्रिया तुम्हालाच वळण्यास फार उत्सुक आहेत। तेव्हा विकराळ तोंडे असणाऱ्या राक्षसांना रावण म्हणाला, भीती किंवा आदर इत्यादी कोणत्याही उपायाने ही सीता माझी अभिलाषा धरून त्वरित मला वश होईल असे काहीतरी प्रयत्न करा। दोन महिन्याच्या आत जर सीता मला वश झाली नाही तर सर्व सुखे प्राप्त करून घेऊन ती माझ्यासह राज्याचा उपभोग घेईल आणि जर दोन महिन्यानंतर तिने माझ्या शय्येवर येण्याचे मान्य केले नाही तर या मानव स्त्रीला ठार करून माझ्या सकाळच्या न्याहारीची व्यवस्था करा। असे बोलून आपल्या स्त्रियांसह रावण अंतपुरातील निवासाकडे निघून गेला। इकडे जानकीजवळ येऊन राक्षसे आपापल्या विविध उपायाने तिला भिवू लागल्या। तेव्हा त्यातील एक राक्षसी जानकीला म्हणाली, तुझे तारुण्य फुकट जात आहे, रावणाचा स्वीकार केल्याने ते तारुण्य सफल होईल। दुसरी राक्षसी क्रोधाने म्हणाली, अगं जानकी, रावणाचे म्हणणे मान्य करण्यास कशाला फुकट विलंब करतेस। तिसरी राक्षसी तलवार उगारून जानकीला ठार करण्यास तयार होऊन म्हणाली, आता हिचे शरीर तोडून त्याचे वेगवेगळे तुकडे करूया। तर आणखी एक भयंकर तोंड असणारी राक्षसी आपले तोंड उघडून जानकीला भिवू लागली। अशा प्रकारे सीतेला भिवणाऱ्या त्या विकृत तोंडाच्या राक्षसींचे निवारण करून त्रिजटा नावाची एक म्हातारी राक्षसी म्हणाली, हे दुष्ट राक्षसीनो, माझे वचन ऐका, त्यामुळे तुमचे हित होईल। या रडणाऱ्या जानकीला तुम्ही भिवू नका, तुम्ही तिला नमस्कार करा। लक्ष्मणासह पांढऱ्या शुभ्र आयरातावर आरोहण करून कमलनयन श्रीराम आत्ताच माझ्या स्वप्नात आले होते। संपूर्ण लंकापुरी जाळून टाकून युद्धामध्ये रावणाचा वध करून आणि जानकीला आपल्या मांडीवर बसवून पर्वताच्या शिखरावर बसलेले श्रीराम मला स्वप्नात दिसले। या उलट तेलाने माखलेला वस्त्ररहित रावण गळ्यात रुंड मणा घालून आपल्या पुत्रपौत्रासह शेणाच्या खड्ड्यात बुडाला आहे व संतुष्ट मनाचा विभीषण श्रीरामाजवळ बसून भक्तिपूर्वक रामांच्या पायाची सेवा करीत आहे असे मी पाहिले। तेव्हा कुळासकट रावणाचा संपूर्ण नाश विनाशायास करून विभीषणाला लंकेचे आधिपत्य देऊन आणि शुभवदना सीतेला मांडीवर बसून श्रीराम स्वतःच्या नगरीला जातील यात संशय नाही। त्रिजटेचे वचन ऐकल्यावर भ्यालेल्या त्या राक्षस स्त्रिया गप्प बसल्या आणि हळूहळू झोपी गेल्या। राक्षसींच्या भिवण्यामुळे भ्यालेली सीता अतिशय विवर झाली। आपले रक्षण करणारे इथे कोणी नाही असे वाटून अतिशय दुःखाने ती मूर्छित पडली। मग शुद्धीर आल्यावर अश्रूंनी डोळे भरलेली आणि चिंता करणारी ती असे म्हणाली, सकाळी या राक्षसी मला खाऊन टाकतील यात संशय नाही, तेव्हा कोणत्या उपायाने मला आत्ताच मरण येईल तर बरे। अशा प्रकारे तिने जरी मरणाचा निश्चय केला होता तरी त्यासाठी कोणताही उपाय न सापडल्याने ती सुंदरी वृक्षाची फांदी पकडून अतिशय दुःखाने बराच काळ मुक्तकंठाने रडत राहिली। इति श्रीमद अध्यात्मरामायणे उमा महेश्वर संवादे सुंदरकांडे द्वितीय सर्ग समाप्त।